ॐ नमो भगवते वासुदेवाय। अथाष्टमोऽध्यायः। राजोवाच, यया गुप्तः सहस्राक्षः सवाहान् रिपुसैनिकान् क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या बुभुजे श्रियम्। भगवंस्तन्ममाख्याहि वर्म नारायणात्मकम् यथा ततायिनः शत्रून् येन गुप्तो जयन्मृधे। श्रीशुक उवाच, वृतपुरोहितस्त्वाष्ट्रो महेन्द्रायानुपृच्छते। नारायणाख्यं वर्माह तदिहैकमनाः शृणु। विश्वरूप उवाच, धौताङ्घ्रिपाणि राजम्य सपवित्र उदङ्मुखः कृतस्वाङ्गकरण्यासो मन्त्राभ्यां वाग्यतः शुचिः। नारायणमयं वर्म सन्नय्येद्भयागते। पादयोर्जानुनोरुर्वोरुदरे हृद्यथोरसि मुखे शिरस्यानुपूर्व्यादोङ्कारादीनि विन्यसेत्। ॐ नमो नारायणायेति विपर्ययमथापि वा करण्यासं ततः कुर्याद्वादशाक्षरविद्यया। प्रणवादीयकारान्तमङ्गुल्यङ्गुष्ठपर्वसु न्यसेद्धृदय ओङ्कारं द्विकारमनुमूर्धनि। षकारं तु भ्रुवोर्मध्ये णकारं शिखया दिशेत्। वेकारं नेत्रयोर्युञ्ज्यान्नकारं सर्वसन्धिषु। मकारमस्त्रमुद्दिश्य मन्त्रमूर्तिर्भवेद्बुधः। सविसर्गं फडन्तं तत् सर्वदिक्षु विनिर्दिशेत्। ॐ विष्णवे नम इति। आत्मानं परमं ध्यायेद्ध्येयं षट्शक्तिभिर्युतं विद्यातेजस्तपोमूर्तिमिमं मन्त्रमुदाहरेत्। ॐ हरिर्विदध्यान्मम सर्वरक्षां न्यस्ताङ्घ्रिपद्मः पदकेन्द्रपृष्ठे। दरारिचर्मासि गदेषु चाप पाशान्दधानोऽष्टगुणोऽष्टबाहुः। जलेषु मां रक्षतु मत्स्यमूर्तिर्यादो गणेभ्यो वरुणस्य पाशात्। स्थलेषु मायावटुवामनो व्यात्रिविक्रमः खेवतु विश्वरूपः। दुर्गेष्वटव्याजिमुखादिषु प्रभुः पायान्नृसिंहो सुरयूथपारिः। विमुञ्चतो यस्य महाट्टहासं दिशो विनेदुर्ण्यपतंश्च गर्भाः। रक्षत्वसौ माध्वनियज्ञकल्पः स्वतंश्रयोन्नीतधरो वराहः। रामो द्रिकूटेष्वथ विप्रवासे स लक्ष्मणो व्याद्भरताग्रजोऽस्मान्। मामुग्रधर्मादखिलात्प्रमादान्नारायणः पातु नरश्च हासात्। दत्तस्त्वयोगादथ योगनाथः पायाद्गुणेशः कपिलः कर्मबन्धात्। सनत्कुमारो वतु कामदेवाद्धयशीर्षा मां पथि देवहेलनात्। देवर्षिवर्यः पुरुषार्चनान्तरात् कूर्मो हरिर्मां निरयादशेषात्। धन्वन्तरिर्भगवान् पात्वपथ्याद्वन्द्वाद्भयादृशभो निर्जितात्मा। यज्ञश्च लोकादवताज्जनान्तात् बलोगणात् क्रोधवशादहीन्द्रः। द्वैपायनो भगवानप्रबोधात् बुद्धस्तु पाखण्डगणात् प्रमादात्। कल्किः कले कालमलात् प्रपातु धर्मावनायोरुकृतावतारः। मां केशवो गदया प्रातरव्यात् गोविन्द आसङ्गवमात्तवेणुः। नारायणः प्रहण्ण उदात्तशक्तिर्मध्यं दिने विष्णुररीन्द्रपाणिः। देवोपरान्ने मधुहोग्रधन्वा सायं त्रिधामावतु माधवो माम्। दोषे ऋषिकेशौ तार्धरात्रे निशीथ एकोऽवतु पद्मनाभः। श्रीवत्सधामा पररात्र ईशः प्रत्यूष ईशोऽसि धरो जनार्दनः। दामोदरो व्यादनुसन्ध्यं प्रभाते विश्वेश्वरो भगवान् कालमूर्तिः। चक्रं युगान्ता नलतिग्मनेमि भ्रमत्समन्ताद्भगवत्प्रयुक्तम्। दन्दग्दिदन्दग्धरिसैन्यमाशु कक्षं यथा वातसखोहुताशः। गदेश निस्पर्सन विस्फुलिङ्गे निस्पिण्ढि निस्पिण्ढ्यजितप्रियासि। कूष्माण्डवैनायकयक्षरक्षो भूतग्रहांश्चूर्णय चूर्णयारीन्। त्वं यातु धानप्रमथ प्रेतमात्री पिशाच विप्रग्रहगोरदृष्टीन्। दरेन्द्रविद्रावय कृष्णपूरितो भीमस्वनोरेहृदयानि कम्पयन्। त्वं तिग्मधारासि वरारि सैन्यमीश प्रयुक्तो मम छिन्धि छिन्धि। चक्षूंसि चर्मञ्छतचन्द्रछादय द्विषामघोनां हरपापचक्षुषाम्। यन्नोभयं ग्रहेभ्यो भूत् केतुभ्यो नृभ्य एव च सरीसृपेभ्यो दंष्ट्रिभ्यो भूतेभ्यों होभ्य एव वा। सर्वाण्येतानि भगवन्नामरूपास्त्रकीर्तनात् प्रयान्तु संक्षयं सद्यो येन श्रेयः प्रतीपकाः। गरुडो भगवान् स्तोत्रस्तोभश्छन्दोमयप्रभुः। रक्षत्वशेषकृच्छ्रेभ्यो विश्वक्सेनः स्वनामभिः। सर्वापद्भ्यो हरेर्नाम रूपयानायुधानि नः। बुद्धीन्द्रियमनः प्राणान् पान्तु पार्षदभूषणाः। यथा हि भगवानेव वस्तुतः सदसत्ययत् सत्येनानेन नः सर्वे यान्तु नाशमुपद्रवाः। यथैकात्म्यानुभावानां विकल्परहितः स्वयम् ಭೂಷಣಾಯುಧಲಿಂಗಾಖ್ಯಾ ಧತ್ತೇ ಶಕ್ತಿ ಸ್ವಮಾಯಯ ತೇನೈವ ಸತ್ಯಮಾನೇನ ಸರ್ವಜ್ಞೋ ಭಗವಾನ್ ಹರಿಃ ಪಾತು ಸರ್ವೈ ಸ್ವರೂಪೈರ್ನಃ ಸದಾ ಸರ್ವತ್ರ ಸರ್ವಗಃ ವಿದಿಕ್ಷು ದಿಕ್ಷೋರ್ಧ್ವಮತಃ ಸಮಂತಾದಂತರ್ಬಹಿರ್ಭಗವಾನ್ ನಾರಸಿಂಹಃ ಪ್ರಹಾಪಯನ್ ಲೋಕಭಯನ್ ಸ್ವನೇನ ಸ್ವತೇಜಸಾಗ್ರಸ್ತ ಸಮಸ್ತ ತೇಜಃ ಮಘವನ್ನಿದಮಾಖ್ಯಾತಂ ವರ್ಮ ನಾರಾಯಣಾತ್ಮಕಂ ವಿಜಯಸ್ಯಸ್ಯಂಜಸಾ ಯೇನ ದಂಶಿತೋ ಸುರಯೂಥಪಾನ್ ಏತದ್ಧಾರಯಮಾಣಸ್ತು ಯಂ ಪಶ್ಯತಿ ಚಕ್ಷುಷಾ ಪದಾವಾ ಸಂಸ್ಪೃಶೇತ್ ಸದ್ಯಃ ಸಾಧ್ವಸಾತ್ ಸ ವಿಮುಚ್ಯತೆ ನ ಕುತಶ್ಚಿತ್ ಭಯಂ ತಸ್ಯ ವಿದ್ಯಾಂ ಧಾರಯತೋ ಭವೇತ್ ರಾಜದಸ್ಯುಗ್ರಹಾದಿಭ್ಯೋ ವ್ಯಾಘ್ರಾದಿಭ್ಯಶ್ಚ ಕರ್ಹಿಚಿತ್ ಇಮಾಂ ವಿದ್ಯಾಂ ಪುರಾ ಕಶ್ಚಿತ್ ಕೌಶಿಕೋ ಧಾರಯನ್ ದ್ವಿಜಃ ಯೋಗಧಾರಣಯಾ ಸ್ವಾಂಗಂ ಜಹೌ ಸಮರುಧನ್ವನಿ ತಸ್ಯೋಪರಿ ವಿಮಾನೇನ ಗಂಧರ್ವಪತಿರೇಕದಾ ಯಯೌ ಚಿತ್ರರಥ ಸ್ತ್ರೀಭಿರ್ವೃತೋ ಯತ್ರ ದ್ವಿಜಕ್ಷಯಃ ಗಗನಾನ್ಯಪತತ್ ಸದ್ಯಃ ಸ ವಿಮಾನೋ ಯವಾಕ್ಷಿರಾಃ ಸವಾಲಖಿಲ್ಯ ವಚನಾದಸ್ಥೀನ್ಯಾದಾಯ ವಿಸ್ಮಿತಃ ಪ್ರಾಸ್ಯ ಪ್ರಾಚೀ ಸರಸ್ವತ್ಯಾಂ ಸ್ನಾತ್ವಾ ಧಾಮಸ್ವಮನ್ವಗಾತ್ ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಯ ಇದಂ ಶೃಣುಯಾತ್ ಕಾಲೇ ಯೋಧಾರಯತಿ ಚಾದೃತಃ ತಂ ನಮಸ್ಯಂತಿ ಭೂತಾನಿ ಮುಚ್ಯತೆ ಸರ್ವತೋ ಭಯಾತ್ ಏತಾಂ ವಿದ್ಯಾಮಧಿಗತೋ ವಿಶ್ವರೂಪಾಚ್ಛತ ಕ್ರತುಃ ತ್ರೈಲೋಕ್ಯಲಕ್ಷ್ಮೀಂ ಬುಭುಜೇ ವಿನಿರ್ಜಿತ್ಯ ಮೃಧೇ ಸುರಾನ್ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತೇ ಮಹಾಪುರಾಣೇ ಪಾರಮಹಂಸ್ಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಷಷ್ಠಸ್ಕಂಧೇ ನಾರಾಯಣ ವರ್ಮ ಕಥನಂ ನಾಮಾಷ್ಟಮೋಧ್ಯಾಯಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ನಮೋಸ್ತು ತೇ ಮಹಾಯೋಗಿನ್ ಪ್ರಪನ್ನ ಮನುಷಾಧಿಮಾಂ ಯಥಾ ತ್ವಚ್ಚರಣಾಂ ಭೋಜೇ ರತಿಃ ಸ್ಯಾದನಪಾಯಿನೀ.